चीनी मंडी .com पॉडकास्ट।
साखर कारखान्यांना दिलासा। अलाहाबाद उच्च न्यायालयानं उत्तर प्रदेशमधील साखर कारखान्यांना दिलासा दिला आहे। राज्य सरकारनं 2004 शुगर इंडस्ट्री प्रमोशन धोरण रद्द करण्याचा निर्णय घेतला होता, त्याबाबतची अधिसूचनाही काढण्यात आली होती। अलाहाबाद उच्च न्यायालयानं ती अधिसूचना रद्द केली आहे। कारखान्यांच्या 2004 या धोरणानुसार साखर कारखान्यांना विविध सवलती, पैशांची परतफेड, माफी मिळत असते। सरकारच्या नव्या सूचनेनंतर हे फायदे बंद होणार असल्यानं साखर कारखान्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। त्यावर उच्च न्यायालयानं कारखान्यांच्या बाजूनं निकाल दिला आहे। सरकारच्या 2004 धोरणानुसार साखर उद्योगाला करामध्ये, स्टॅम्प ड्युटीमध्ये सवलती मिळतात। तसंच साखरेचा प्रवेश कर, काकवी किंवा मळीवरील व्यापार कर, जागा खरेदीमधील स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन चार्जेस, ऊस खरेदी कर यामध्ये सवलती मिळतात। तसंच साखरेच्या वाहतूक खर्चाचाही परतावा मिळतो आणि भांडवलावर 10% अनुदान मिळतं। त्यामुळं हा कायदा साखर कारखानदारांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। त्यावर निकाल देताना अलाहाबाद हायकोर्टानं म्हटलं आहे की हे प्रकरण खूपच जुनं असल्यानं याचिका दाखल केलेल्या साखर कारखान्यांची प्रकरणं नीट तपासून घ्यायला हवीत आणि त्यांना त्यांचे फायदे येत्या 2 द्यायला हवेत। सध्या अतिरिक्त साखर उत्पादन आणि वाढत्या थकबाकीमुळं साखर कारखाने बेलआउट पॅकेजची मागणी करत आहेत। त्यामुळं कारखान्यांच्या प्रकरणांचा अभ्यास करून कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे येत्या 2 त्यांना त्यांचे लाभ मिळवून देणं हा अभ्यासाचा विषय ठरणार आहे। अलाहाबाद हायकोर्टाचे न्यायमूर्ती गोविंद माथूर आणि शाबीहुल हसनैन यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला आहे। मावना शुगर्स लिमिटेड या कंपनीसह इतर काही कंपन्यांनी हायकोर्टात फेरविचार याचिका दाखल केली होती। याचिकाकर्त्यांनी हे धोरण मागं घेण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान दिलं होतं। त्यावर खंडपीठानं म्हटलं आहे की कायद्यानुसार सरकारला एखादं धोरण मागं घेण्याचा अधिकार आहे, यात काही वाद नाही। पण अशा प्रकारची धोरणं ही काही उद्योगांना थेट, स्पष्ट आणि शाश्वत आश्वासनं देतात। तसंच यातून नागरी हिताला कोणताही धक्का बसेल असं दिसत नाही।